एकदम हलके हलके घेऊ नका बर का, कारण की स्वच्छ सर्वेक्षण मध्ये लातूर सिटी आली आहे अगदी नंबर वन पोझिशनला. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. स्वच्छ सर्वेक्षण 2019 चा रिपोर्ट आला आणि लातूरनी बाजी मारली, पहिला नंबर पटकवला. पण नेमकं लातूरनी केलं काय ते तिकडच्याच सरांकडून जाणून घेऊयात ना. विक्रांत गोजमगुंडे सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी काय काय केलं ते ऐकूत आपण त्यांच्याचकडनं. हॅलो सर.
हॅलो महक,
कसे आहात सर?
नमस्कार, मजेत आहे आणि खूप आनंदात आहोत आम्ही सगळेजण.
सर सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन तुमचं.
आभारी आहे. लातूरच्या वतीनं मी आपलेही आभार व्यक्त करतो की आपण आवर्जून फोन करून आम्हाला शुभेच्छा देत आहे.
43 जिल्हे होते स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आणि या सगळ्यांना मागे टाकून लातूर सगळ्यात पुढे झालाय. घनकचरा व्यवस्थापनामध्ये लातूर सगळ्यात पहिलं ठरलंय, तर ही कल्पना काय होती नेमकं आणि कसं झालं, हे मॅनेजमेंट तुम्ही कसं केलं?
स्वच्छ सर्वेक्षण 2019 ही जी देशामधल्या शहरांकरिता स्वच्छतेची स्पर्धा होती, त्यामध्ये 3 लक्ष लोकसंख्या ते 10 लक्ष लोकसंख्येच्या शहरांकरिता ही स्पर्धा होती आणि त्यामध्ये लातूर शहराला सर्वोत्तम घनकचरा व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे आमच्या लातूरमध्ये जी आम्ही एक लोक चळवळ स्वच्छतेची चालू केली होती त्याची ही परिणिती आहे. आणि आम्ही सुरुवात केली ते आमच्या प्रभागाच्या अंतर्गत आम्ही खतनिर्मिती प्रकल्प उभा केला होता आणि त्यानंतर इतरही प्रभागांमध्ये तशा पद्धतीचे खतनिर्मितीचे प्रकल्प उभे राहिले. त्यानंतर आम्ही टाकाऊ प्लास्टिकपासून डांबरी रस्ता विकसित केलेला होता आणि लोकांना सोबत घेऊन लोकांची एक व्यापक जनचळवळ उभी केली आणि स्वच्छतेचं हे व्रत आम्ही अंगीकारलं होतं. आणि याची परिणिती म्हणत आमच्या प्रभागातील एका कुटुंबाने त्यांच्या मुलीचं नाव सुद्धा स्वच्छता ठेवलं. अगदी देशपातळीवर त्याची नोंद झाली होती आणि आपणही त्यावेळेस त्याची नोंद घेतलेली होती. आणि या सर्वच प्रयत्नांचं निरीक्षण करत आमच्या लातूरला देशामध्ये प्रथम येण्याचा क्रमांक मिळालेला आहे.
प्रयत्न केला तर आपण सुद्धा देशात आपल्या राज्यात पहिला नंबर मिळवू शकतो ना स्वच्छतेच्या बाबतीत. त्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले पाहिजेत सांगायचे तुम्हाला, मला कॉल करा 9607007935 वर. आणि त्याचबरोबर सरांची आपण अजून बोलणार आहोत थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.